रेडियो मिर्ची प्रेजेंट्स एक दिवाली ऐसी भी विद आरजे स्मिता।
स्टोरी बेसनाचे लाडू।
आहो, त्या चुन्नीलाल कडून बेसन मागवलं का? आजीनं आजोबांच्या तोंडासमोरचा न्यूजपेपर बाजूला सरकवत त्यांना हा प्रश्न विचारला।
हो, मगाशीच मागवलंय, येईल आता।
तिला टाळत आजोबांनी तोंड दुसरीकडे केलं आणि पुन्हा पेपर वाचायला सुरुवात केली।
अहो, नाही आलाय अजून, उशीर होईल।
एकदा कॉल करून बघा ना, त्याला आठवण करा जरा। तितक्या दारावरची बेल वाजली। आला वाटतो चुन्नीलालचा माणूस, असं म्हणत आजी लगबगीनं दरवाजाकडे गेल्या।
हा दे रे बाबा, बरं झालं वेळेत आलास, मला बेसन भाजायचं आहे।
और वो बेदाणे नाही लाय तुम?
अरे क्या तुम,
मेरे मिस्टरने ऑर्डर दी थी, किती दा बार बार सांगणे का सामान के बारे में, जाके लाओ जल्दी।
मेरे बेसन के लाडू कधी होंगे? उद्या आहे दिवाळी, कळतंय का तुला? जा पटकन आण मेल्या।
आपल्या तुटक्या फुटक्या हिंदीत आजीनं चुन्नीलालच्या माणसाला झापलं। तो गेला आपला पुटपुटत काहीतरी।
आणि काय हो, किती वेळ अजून तुम्ही पेपर वाचन करणार आहात? त्या लाइटिंगच्या माळा लावायच्यात अजून, चला उठा बरं। आणि हो, आपल्या बाल्कनीत काही लावू आणि साहिल आणि उर्मिलाच्या बेडरूममध्ये वर का, आणि त्याच्या पामवर काही माळा सोडा। आठवतं ना, बँगलोरवरून आला की आधी सगळी झाडं कशी चेक करायचा, नीट पाणी घातलं आहे का, नीट झाडं वाढतायत का, मला किती प्रश्न विचारतो तो त्याच्यावरनं। त्याच्या आवडत्या मोगऱ्याच्या रोपांना तर खूप जपलं आहे मी, किती सुंदर बहर आला आहे बघा आता। उर्मिलाचा आवडता पिवळा गुलाब पण छान फुलून आला आहे हं। तिच्या आईनं तिच्या वाढदिवसाला ते रोपटक गिफ्ट दिलं होतं। खत घातलं आणि थोडंसं छान ऊन दाखवलं ना की मस्त बहरेल, बघा तेच झालं।
हो चालेल, असं म्हणत आजोबांनी पेपर बाजूला ठेवला। आणि उमा, मी काय करतो बघ, एक माळणा मी उर्मिला आणि साहिलच्या बाल्कनीमध्ये पण सोडतो। गाडीतून उतरल्या उतरल्या व्ह्यू छान दिसला पाहिजे। आजोबानं आजीला आपला लाइटिंगचा प्लॅन सांगितला।
बरं उमा, जरा चहाचं बघ जमलं तर, म्हणजे बरं होईल।
हो हो, आणते, असं म्हणत आजी किचनमध्ये गेल्या। फ्रीजवरचा रेडिओ ऑन केला। लता दिदींच्या आवाजात मी रात टाकली गाणं सुरू होतं। ताल धरत आजीने एकीकडं चहा टाकला तर दुसऱ्या गॅसवर बेसन तुपात भाजायला घेतलं। घरभर खमंग दरवळ पसरला होता। बेसन छान खरपूस भाजून झाला। त्याचा रंग बदलण्याआधीच आजीनं व्यवस्थित न्यूजपेपरवर तो काढून घेतला। पिठी साखर चाळणीत काढून छान चाळून घेतली। बेलतोड्याची ताजी पूड खलबत्त्यात कुटून तयार केली। काही वेळानं आजोबा किचनमध्ये आले।
झालं बरं एकदाचं लाइटिंग आपलं, उमा बघ जरा नंतर बाहेर जाऊन।
बसा बसा जरा इथे माझ्याकडे, घे तू पण चहा घे।
आहो, उद्या सकाळपर्यंत सगळं झालं पाहिजे, उशीर नको व्हायला, अजून मला लाडू वळायचेत।
हे मिल अर्थरायटिस ना माझं, लाडू गोल होण्याऐवजी ते काय ते चायनीजचे मोमो वाटायचे। आजीनं जोक मारला।
अगं ठीक आहे, मी तर म्हणत होतो की ऑर्डर देऊन विकतच आणूयात,
त्या शालिनी ताई करतात ना त्यांच्याकडून, पण तुझा आपला हट्ट।
आहो असं काय बोलताय, बाकी चकली चिवडा अनारसे काही करा, मी जर बेसनाचे लाडू केले नाहीत तर साहिलला किती राग यायचा आठवतंय ना? त्याच्या इंजिनिअरिंगच्या दिवसात हॉस्टेलवरून येण्याआधी फोनवरून साहेब ऑर्डर सोडणार,
आई लाडू।
हो ग, ते मात्र खरं आहे। आणि तुझी कमाल आहे, एवढा अर्थरायटिसमध्ये पण तू लाडू वळतीयेस पोरासाठी।
अशा जुन्या आठवणींमध्ये रमत आजी आजोबांनी दिवाळीची सगळी तयारी केली। दुसऱ्या दिवशी टीव्हीवर दिवाळी पहाटचा प्रोग्राम ऐकत दोघांनी घाईघाईनं अभ्यंग स्नान उरकलं। साहिल आणि उर्मिलानं मागच्या दिवाळीत आणलेली काठापदराची केशरी साडी आजीनं नेसली। आजोबा पण मस्त रेडी झाले। आजीनं एका ताटात चकली चिवडा शेव शंकरपाळ्या आणि साहिलचे आवडते स्वतःच्या हातानं तयार केलेले बेसनाचे लाडू बेदाणे लावलेले मस्त समोर आणले। आजीनं सगळा फराळ टेबलावर ठेवला।
आहो आहो, कुठे गेलात? बघा ना, मी सगळी तयारी केलेली आहे, आता बेडरूम मधनं बाहेर येत आहे का? किती उशीर होतोय बघा।
आजीनं आजोबांना घाई केली।
हो आलो आलो, असं म्हणत आजोबा बाहेर आले।
त्यांच्या हातात बागेतली गुलाबाची आणि मोगऱ्याची फुलं होती. आजीच्या उंजळीत मोगऱ्याची फुलं देत त्यांनी इशारा केला. बघ किती सुंदर मोगरा आलाय. तू साहिलच्या फोटोला त्याची आवडती मोगऱ्याची फुलं वाहा आणि मी सुनबाईचे आवडते पिवळे गुलाब तिच्या फोटोला वाहतो. आजी हसली. हो चला साहिल उर्मिला पोरांनो खूप मिस करतोय आम्ही तुम्हाला. आणि बघा तुम्ही दोघांनी दिलेली साडी नेसली आहे मी, ती तुम्ही बघितलीच नाही. छान दिसतोय हा रंग माझ्यावर. आजीला रडताना बघून आजोबा तिच्या जवळ आले. त्यांनी एक लाडू उचलला आणि म्हणाले आईनं किती मस्त बेसनाचे लाडू केलेत ते. आता मी काय म्हणतो उमा, ते आता मीच टेस्ट करून बघतो की बरे झालेत की नाही. असं म्हणत त्यांनी एक लाडू आजीलाच भरवला. हे घ्या बाई साहेब. आहो आहो हॅपी दिवाळी. ही गोष्ट होती बेसनाचे लाडू. कॉन्सेप्ट, स्क्रिप्टिंग, नरेशन आणि प्रोडक्शन मी अर्थात आरजे स्मिता. माझं इन्स्टा हँडल आहे @RJSMEE आणि फेसबुकवर मी आहे @RJSMITA. तुमच्या फीडबॅकची मी वाट बघतीये.
रेडिओ मिर्ची प्रेझेंट्स एक दिवाळी ऐसी भी विद आरजे स्मिता.